नोंदीचे नाव आहे कुपोषण. इंग्रजीत याला माल न्यूट्रिशन असे म्हणतात. योग्य प्रमाणात अन्न पोषकद्रव्ये असलेल्या सकस अन्नाच्या अभावामुळे शरीरास आलेली रोगटस्थिती म्हणजे कुपोषण. अपपोषण होय. कुपोषण ही संज्ञा अन्न कमी अधिक प्रमाणात मिळणे, शरीराची अन्न शोषणाची क्षमता कमी होणे किंवा शरीरातून अन्न घटकांची मोठ्या प्रमाणात क्षती होणे या संदर्भात वापरली जाते. क्वाशिओरकोर रोग, प्रथिन न्यूनताजन्य रोग हे याचे एक उदाहरण म्हणता येईल. शरीराला सातत्याने 1200 कॅलरींपेक्षा कमी ऊर्जा मिळाल्यास कुपोषण उद्भवते. या स्थितीत शरीराला ऊर्जेशिवाय पोषकद्रव्येही कमी मिळतात. अतिपोषण हा सुद्धा कुपोषणाचा एक प्रकार आहे. अतिपोषणापासून स्थूलता अर्थात ओबेसिटी उद्भवते. स्थूलतेमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, संधिवात असे विकार होण्याची संभवता आढळते. जगात विशेषतः विकसित देशात स्थूलतेचं प्रमाण वाढतंय. उदाहरणार्थ अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये 2000 65% प्रौढ आणि 16% मुले स्थूल असल्याचे आढळले आहे. सामान्यपणे 60 किलोग्रॅम वजनाच्या प्रौढाला साधारण श्रमाचे काम करण्यासाठी 2500 ते 3000 कॅलरी आणि अतिश्रमाचे काम करण्यासाठी 3600 ते 4000 कॅलरी ऊर्जेचा आहार घ्यावा लागतो. वयात येताना 3000 कॅलरी आणि गरोदरपणी 2800 ते 3200 कॅलरी ऊर्जेचा आहार लागतो. प्रथिने, कर्बोदके आणि मेदयुक्त हे अन्नाचे मुख्य घटक आहेत. 1 ग्रॅम प्रथिनापासून 4 कॅलरी, 1 ग्रॅम कर्बोदकापासून 4 कॅलरी आणि 1 ग्रॅम मेदापासून 9 कॅलरी ऊर्जा मिळते. प्रतिदिवशी प्रथिने 30 ते 50 ग्रॅम, मेदयुक्त पदार्थ 30 ते 70 ग्रॅम आणि कर्बोदके 400 ते 450 ग्रॅम आहारात असावी लागतात. प्रथिने आणि कॅलरी या दोन्हींची कमतरता झाल्यास प्रथिने ऊर्जा कुपोषण उद्भवते. आहारातील कॅलरी कुपोषणाची अवस्था मुर्दुस, तर प्रथिन कुपोषणाची अवस्था क्वाशिओरकोर म्हणून ओळखली जाते. जीवनसत्वे आणि खनिजे यांच्या कमतरतेमुळेही कुपोषण होते आणि त्यातून बेरीबेरी, स्कर्व्ही आणि वल्कचर्म अर्थात पेलाग्रा असे आजार संभवतात. कुपोषणाच्या परिणामी मेदपेशीतील मेदामले आणि स्नायूतील प्रथिने शरीराला विशेषत मेंदूला लागणाऱ्या ऊर्जेसाठी वापरली जातात. त्यामुळे जलघडणीसाठी प्रथिने उपलब्ध होत नाहीत आणि वजन कमी होते. कुपोषणाच्या स्थितीत 40% आणि प्रथिने आणि 25% मेदांचे ज्वलन होते. परिणामी स्नायूंचा आकार कमी होतो. कालांतराने हृदयाचा आकारही कमी होतो. प्रथिने कमी झाल्यामुळे अंगावर सूज येते आणि थकवा वाटू लागतो. मेदयुक्त पदार्थ कमी झाल्यामुळे ओमेगा 3 आणि कोलिन हे मेंदूला आवश्यक असणारे घटक कमी होतात. लोह किंवा तांबे अशा खनिजांच्या कमतरतेमुळे पांडुरोग अर्थात अॅनिमिया होऊ शकतो. कुपोषणाचे महत्वाचे कारण म्हणजे दारिद्र्य. दारिद्र्यामुळे खाण्याचे योग्य पदार्थ घेणे परवडत नाही. विशेषत प्रथिने कमी पडतात. कमी खाणे, जास्त काम या चक्रात सापडून हळूहळू कुपोषणाचे दृश्य परिणाम दिसू लागतात. पौगंडावस्थेत म्हणजेच वाढत्या वयात मुलांना ऊर्जा जास्त लागते. अशावेळी पुरेसे अन्न न मिळाले तर कुपोषणास सुरुवात होते. तसेच या वयात संसर्गजन्य रोग आणि पोटाचे विकार जास्त होतात. त्यामुळे अन्नाचे पचन आणि शोषण नीट होत नाही. परिणामी कुपोषण होते. सामाजिक आणि आर्थिक स्थिती याशिवाय अवर्षण आणि अतिवर्षण अशा पर्यावरणीय आपत्तींमुळे समाजामध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढते. युद्ध, रोगराई आणि समतोल आहाराविषयीचे अज्ञान ही देखील कुपोषणाची कारणे आहेत. कुपोषण ही एक जागतिक समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार 2006 जगात दर 12 व्यक्तींमागे एक व्यक्ती कुपोषित होती. 3.5 कोटींपेक्षा जास्त मृत्यू कुपोषणामुळे किंवा त्यामुळे उद्भवणाऱ्या रोगांमुळे होत होते. संयुक्त राष्ट्रांकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार इ.स. 2001 मध्ये जगात सर्वाधिक कुपोषित व्यक्ती अर्थात 21 कोटी भारतात होत्या. कुपोषित व्यक्तीला सामान्यपणे प्रथिनयुक्त आहार दिला जातो. तिळामध्ये प्रथिने आणि मेद विशेषत ओमेगा 3 असते. अंडी, मासे, मटण, कोंबडीचे मांस यातून प्रथिनांचा भरपूर पुरवठा होतो. डाळी, मोड आलेली कडधान्ये, नाचणी, बाजरी यापासून लोह आणि कॅल्शियम मिळतात. खनिज क्षारांसाठी तसेच फॉलिक आम्ल आणि अन्य जीवनसत्वांसाठी आहारात पालेभाज्यांचा समावेश असावा लागतो. ही नोंद शशिकांत प्रधान यांनी केली आहे.